आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संसदेन संमत जावप हे सामाजीक न्यायाच्या दिकेन म्हत्वाचें पावल अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. पुर्तुगालच्या यशस्वी भोंवणे उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळीं स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा शारांत पावल्यो. रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समितीची बसका आज मुखेल धोरणात्मक निर्णय जाहीर जाले उपरांत सोंपतली. अमेरिकेन चीनी वस्तूंच्या आयातीचेर आयच्यान 104% शुल्क लागू जातले. आयपीएल T20 क्रिकेट सर्तींत आज सांजवेळा अहमदाबादांत गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स आड खेळटलो. आतां पुराय खबरो. वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संसदेन संमत जावप हे सामाजीक न्यायाच्या दिकेन म्हत्वाचें पावल अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. मुस्लिमांसयत सगळ्या समुदायांच्या हिता खातीर एक उल्लेखनीय कायदो केल्ले खातीर संसदेक परबी दितना प्रधानमंत्र्यांनी सांगले. आतां वक्फाच्या पवित्र भावनेचे रक्षण जातले आनी वंचीत वर्ग बायलां आनी भुरग्यांचे हक्क सुरक्षीत उरतले. प्रधानमंत्री काल राती नवी दिल्लीन खासगी मिडिया हाऊसांत आयोजित केल्ल्या कार्यावळींत उलयताले. संवसारीक आव्हानां आसून लेगीत भारत नेटान मुखार सरलो आनी फक्त एका दशकांत आपल्या अर्थवेवस्थेचो आकार दोबरात केलो अशें मोदी हांणी सांगले. भारत ल्हवू आनी स्थिरपणान मुखार वतलो अशें ज्या लोकांक दिसतालें ते आतां वेगान आनी निर्भय भारत पळयतात अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. संवसार भारताकडे आशेन पळयता अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळें. 2025 वर्साच्या पयल्या 100 दिसांनी सरकारान फक्त निर्णयच घेवं ना तर फुडारा खातीर घटमूट बुन्याद घाल्या अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. ह्या 100 दिसांनी उपग्रहांचे डॉकिंग आनी अनडॉकिंग करपाची तांक साध्य करपी भारत संवसारांतलो 4थो देश जालो अशें तांणी सांगले. मनरिजवण हो संवसारांतल्या व्हड उद्देगापैकी एक आसून येता त्या काळांतूय ताचो विस्तार जायत रावतलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. खासगी खबरां चॅनलान आयोजित केल्ल्या कार्यावळींत उलयतना मोदी हांणी सांगले की कला आनी संस्कृतायेक प्रोत्साहन दिवपा खातीर भारत सरकार फुडल्या म्हयन्यांत मुंबय शारांत संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर परिशद वेव्स घडोवन हाडटा. पुर्तुगालच्या यशस्वी भोंवणी उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळीं स्लोवेकियाची राजधानी ब्रातिस्लावा शारांत पावल्यो. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अस्तंत तन्मयलाल हांणी काल प्रसार माध्यमांक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे यशस्वी पुर्तुगाल भेटीविशी माहिती दिली. भारत आनी पुर्तुगाल हांचे मदले लागींचे संबंधूय भारत युरोपीय संघटनेचे भागीदारीन म्हत्वाचे योगदान दितात अशें सचिव तन्मयलाल हांणी म्हळें. भारत आनी पुर्तुगाल ह्या दोनूय देशांमदी राजनयिक संबंधाच्या पुनर्स्थापनेक 50 वर्सां पुराय जाल्ल्यान ही भेट खासा म्हत्वाची आसा. ह्या भेटी वेळार पुर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो हांचे बरोबर राष्ट्रपतींची फलदायी बसका जाली. दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचेर सविस्तर चर्चा केली. वेगवेगळ्या क्षेत्रांत परस्पर सहकार वाडोवपाचे म्हत्वाचेर तांणी भर दिलो. राष्ट्रपती आनी प्रधानमंत्री मॉन्टेनेग्रो हांचे मदल्या उंचेल्या पावण्यावेल्या उलोवपा बरोबरूच वेगवेगळ्या पावण्यार द्विपक्षीय चर्चा जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल प्रधानमंत्री मुद्रा येवजणेच्या लाभार्थ्यांकडे आपल्या निवासस्थानार संवाद साधलो. 2015 वर्सा सुरू केल्ल्या ह्या येवजणेक काल 10 वर्सां पुराय जाली. ह्या उपक्रमाक लागून आदी दुर्लक्षीत आशिल्ले लोक आतां सशक्त जाल्या अशें तांणी सांगले आनी भारतांतल्या लोकां खातीर कांयच अशक्य ना अशें तांणी म्हळें. असंख्य व्यक्तींक अर्थीक आधार दिवपाक आनी तांकां आपली उद्देजक कुशळटाय दाखोवंक मेळची मुद्रा येवजण सुरू केल्या अशें मोदी हांणी सांगले. देशांतल्या तरणाट्यांक सशक्त करप, तांकां आत्मनिर्भर करप, फक्त नोकरी सोदपी न्हय तर नोकरी निर्माण करपी जावपाची तांक दिवप असो येवजणेचो हेतू आसा अशें तांणी स्पश्ट केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हळ्यार वेव्स 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्ममेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं ह्या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतथळाक मुजरत भेट दियात.
केंद्रीय शेती आनी शेतकार कल्याण आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान आज नेपाळांत जावपी तिसरे बिमस्टेक शेती मंत्री बसकेन वांटो घेतले. चौहान, नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली आनी शेती आनी पशुधन उदरगत मंत्री रामनाथ अधिकारी हांकां मेळटले अशी माहिती शेती मंत्रालयान निवेदनान दिल्या. तांच्या भेटी वेळार शेती मळार सहकार्याविशी दोनूय देशांमदी समजिकायेच्या कबलातींचेर सयो जातल्यो. तशेंच मंत्री भूतानचे शेती आनी पशुधन मंत्री हांचे बरोबर द्विपक्षीय बसका घेतले. वक्फ दुरुस्ती कायदो 2025 कालच्यान लागू जाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ह्या विधेयकाक मान्यताय दिल्या उपरांत सरकारान हे विशीं अधिसुचोवणी जारी केल्या. फाटल्या सप्तकांत संसदेच्या दोनूय सभाघरांनी हो कायदो संमत केल्लो. नव्या कायद्याचो हेतू वक्फ मालमत्तेचें वेवस्थापन सुलभ करपाचो आसा. तातूंत दायजस्थळांचें संरक्षण करपाची आनी समाजीक कल्याणाक चालना दिवपाची तरतूद आसा. तशेंच मालमत्ता वेवस्थापनांत पारदर्शकता वाडप, वक्फ मंडळां आनी थळाव्या अधिकाऱ्यां मदीं समन्वय सुगम करप आनी भागधारकांचो हक्क राखपाचो हेतू आसा. एआय ही नवी उद्देगीक क्रांती आशिल्ल्याची बाब इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी अधोरेखीत केली. तांणी भागधारकांक डिजिटल सार्वजनीक पायाभूत सुविधा कडेन एआय एकत्रीत करपा खातीर कल्पना सामायिक करपाचें आवाहन केलें. दिल्लीन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हळ्यार UIDAI भागधारकां बरोबर आयोजीत केल्ल्या एका दिसाच्या बसकेचें उक्तावण वैष्णव हांणी केलें. त्या वेळार ते उलयताले. आधार हो जायत्या उपक्रमांचो आधार आसा अशें वैष्णव हांणी म्हळें. सुमार 750 वरिष्ठ धोरण निर्माते, तज्ञ, तंत्रज्ञ, क्षेत्रीय फुडारी आनी वेवसायीक आधार संवादा खातीर एकठांय आयले. ह्या वेळार प्राधिकरणान सुरक्षीत डिजिटल प्रमाणीकरण आनी QR आधारीत डेटा शेअरिंगा खातीर नवो आधार एप लॉन्च केलो. रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समितीची बसका आज मुखेल धोरणात्मक निर्णय जाहीर झाले उपरांत सोपतली. मुखेल धोरण दरांचेर विचार करपा खातीर चलन धोरण समितीची बसका 7 एप्रिलाक सुरू जाल्ली. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा रेपो दरा व्यतिरिक्त अर्थीक वाढीचो अदमास, चलनवाढ, गिरायक दर निर्देशांक चलनवाढ आनी सकल घरेलू उत्पादन वाढीच्या दरांच्या अदमासाविशी माहिती दितले. आरबीआयचे गव्हर्नर पत्रकार परिषदेंतूय उलोवप करतले. अमेरिकेन चीनी वस्तूंच्या आयातीचेर आयच्यान 104% शुल्क लागू जातले. ही घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाईट हाऊसाच्यो प्रेस सचिव कॅरोलीन लेव्हिट हांणी केल्या. चीनी मालाचेर हो शुल्क राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांच्या दुसऱ्या कार्यकाळा पयलीं घाल्ल्या शुल्काचे अतिरिक्त आसतलो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी चीनाचेर प्रत्युत्तरात्मक दर पॅकेजीचो एक भाग म्हणून 34% शुल्क लायिल्ले, पूण अमेरिकेच्या वस्तूंचेर 34% प्रत्युत्तरात्मक शुल्क लावपाच्या निर्णयांतल्यान चीन मंगळार मेरेन फाटी सरूंक नाशिल्ल्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी चीनाचेर आनीक 50% दर वाडयलो. अशे तरेन चीनी वस्तूंचेर 84% अतिरिक्त शुल्क लागू जातले. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन आज सांजवेळा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमान गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स आड खेळटलो. सांजवेळा 7:30 मॅच सुरू जातली. काल राती चंदीगडान जाल्ले मॅचीन पंजाब किंग्सान चेन्नय सुपर किंग्साक 18 धावण्यांनी हारयलो. पयली फलंदाजी करपी पंजाब किंग्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 6 विकेटी वगडावन 219 धावण्यो केल्यो. ताका जाप दितना चेन्नय सुपर किंग्साक 20 ओव्हरींनी 5 गडे 5 फक्त 201 धावण्यो करप शक्य जाल्यो. काल दुसऱ्या मॅचीन लखनौ सुपर जायंटांनी कोलकाताच्या इडन गार्डन्सान यजमान कोलकाता नायट रायडर्साक 4 धावण्यांनी हारयलो. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग देशभरांतल्या बंदखणींनी बायल मनीस कैदी आनी तांच्या भुरग्यांसयत कैद्यांक जावपी वेगवेगळ्या अडचणींचो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान स्वताहून दखल घेतला. तातूंत बंदखणींत गर्दी, मुळाव्या सुविधांचो उणाव आनी भलायकी सुविधांचो उणाव हांचो आसपाव जाता. हे संबंधी आयोगान सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल सचिवांक 4 सप्तकां भितर सविस्तर अहवाल सादर करपाची नोटीस जारी केल्या. निमाणे परतून एक फावट काल मुखेल खबऱ्यो. वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संसदेन संमत जावप हे सामाजीक न्यायाच्या दिकेन म्हत्वाचे पावल अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. पुर्तुगालच्या यशस्वी भोंवणे उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी स्लोवेकियाची राजधानी ब्रातिस्लावा शारांत पावल्यो. रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समितीची बसका आज मुखेल धोरणात्मक निर्णय जाहीर जाले उपरांत सोपतली. अमेरिकेन चीनी वस्तूच्या आयातीचेर आयच्यान 104% शुल्क लागू जातले. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन आज सांजवेळा अहमदाबादान गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.